स्तोत्र संहिता अध्याय 62 माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतीक्षा करत आहे, त्याच्यापासून माझे तारण येते, तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे, तो माझा उंच बुरुज आहे, मी कधी ढळणार नाही। झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा झालेल्या एका मनुष्यास मारण्यासाठी तुम्ही सर्वजण किती काळपर्यंत त्याच्यावर हल्ला करून याल? त्याच्या उच्च पदापासून त्यास खाली आणण्यासाठी मात्र ते सल्ला घेतात। त्यांना लबाड बोलण्यास आवडते, ते आपल्या मुखाने आशीर्वाद देतात पण त्यांच्या अंतकरणातून शाप देतात। हे माझ्या जीवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतीक्षा कर, कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे। तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे, तो माझा उंच बुरुज आहे, मी ढळणार नाही। माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे। माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे। अहो लोक हो, सर्वदा त्याच्यावर भरोसा ठेवा, त्याच्यापुढे आपले अंतकरण मोकळे करा। देव आमच्यासाठी आश्रय आहे। खरोखर नीच माणसे निरर्थक आहेत आणि उच्च माणसे लबड आहेत। वजन केले असता हलके भरतील, त्यांना मापले असता ते केवळ मिथ्य आहेत। दडपशाहीवर आणि चोरीवर भरोसा ठेवू नका आणि संपत्तीत निरुपयोगी आशा ठेवू नका। देव एकदा बोलला आहे, मी दोनदा ऐकले आहे, सामर्थ्य देवाचे आहे। हे प्रभू, तुझ्या ठाई प्रेमदय आहे, कारण प्रत्येक मनुष्यास त्याने जसे केले आहे त्याप्रमाणे तू प्रतिफळ देतोस।